नमस्कार आणि विशिंग यू ऑल अ व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. आणि हा पॉडकास्ट मी घेऊन आली आणि हा आजचा जो टॉपिक आहे हा माझ्या अगदी मनाच्या जवळ आहे आणि ह्या कन्सेप्टने माझ्या आयुष्यावर खूप डीपली परिणाम केलेत. वेल, हा कन्सेप्ट आहे माइंड लाईक अ वॉटर. मी पुस्तक वाचत होते आणि ह्या पुस्तकामध्ये हा कन्सेप्ट होता आणि ह्या कन्सेप्टने माझं आयुष्याकडे, नात्यांकडे आणि ओवरऑल माझ्या आयुष्याकडे बघण्याचं दृष्टिकोन चेंज केलं. वेल, काय आहे हा कन्सेप्ट? हा कन्सेप्ट आहे माइंड लाईक अ वॉटर. कराटेमध्ये तुमचं पोझिशन रेडीनेस किंवा एक माइंडची अलर्टनेस जाण म्हणजे करण्यासाठी माइंड लाईक अ वॉटर ह्याचं इमेज ठेवलं जातं. आणि याचा अर्थ काय? माइंड लाईक अ वॉटर म्हणजे इमॅजिन करा की एक तलाव आहे आणि या तलावामध्ये एक छोटासा दगड मी टाकला तर काय होईल? तलाव हे रिस्पॉन्ड करेल, राईट, त्या छोट्या दगडासाठी. पण ते जे रिस्पॉन्स आहे तो तेवढाच असणार जेवढा त्या दगडाची साईज आहे. त्या दगडाचं फोर्स होता त्याच पद्धतीने ते तलावाचं पाणी रिॲक्ट करेल, रिस्पॉन्ड करेल. आणि रिस्पॉन्ड केल्यानंतर पुन्हा तो तसाच शांत होईल, बरोबर? ना ते ओव्हर रिॲक्ट करतं ना की अंडर रिॲक्ट करतं. ते त्यावेळेला वादळासारखं वागत नाही ज्यावेळेला एक छोटासा दगड येतो. माझे बरेच मेंटीज जेव्हा माझ्याबरोबर वन ऑन वन कॉलमध्ये येतात आणि त्यावेळेला बोलतात की मी पहिला समजून घेते आणि मग एकदम फुटते. आणि मला खात्री आहे आपणसुद्धा असं कधी ना कधी वागलोच आहोत की ऐकून घेतो, समजून घेतो, सहन करतो आणि एक वेळ येतो ज्या वेळेला आपण फुटतो आणि त्याच्यानंतर ते नातं तसं राहत नाही. त्यामुळे ह्या कन्सेप्टने माझं आयुष्य चेंज केलं आहे. कारण माझ्या आयुष्यामध्ये मी सुद्धा काही गोष्टी चुकीच्या केल्या आहेत, काही गोष्टी बरोबर केल्या आहेत, काही गोष्टी सहन केल्या आहेत, काही गोष्टींना थांबवायला हवं होतं त्यावेळेला थांबवलं नाही आणि त्याचे परिणाम की मी सुद्धा ओव्हर रिॲक्ट झाले. त्यामुळे हा कन्सेप्ट इतका डीपली माझ्यामध्ये आहे. तर हे जे पाणी आहे, हे जे पॉन्ड आहे, तो इम्पेशंटली बिहेव नाही करत ना की फ्रस्ट्रेशनमध्ये बिहेव करतो. तो तितकंच वागतो जितकं त्याला दिलं आहे, म्हणजे तो पाणी पाण्यासारखाच वागतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एखादी गोष्ट जी तुम्हाला ओव्हर रिॲक्ट किंवा अंडर रिॲक्ट म्हणजे सहन करण्यासाठी किंवा खूप ॲग्रेसिव्ह रिॲक्शन देण्यासाठी जर भाग पाडते, याचा अर्थ ती गोष्ट तुम्हाला कंट्रोल करते. त्यामुळे ज्या वेळेला आपण रिस्पॉन्स हा प्रॉपरली करत नाही त्यावेळेला मग ती आपली मुलं असो की एक छोटासा ईमेल असो, आजूबाजूची लोक असो की आपली सासू असो किंवा सून असो, त्या गोष्टीचे परिणाम चांगले होत नाहीत. आणि बऱ्याचशा स्त्रिया या गोष्टीकडे इतकं कमी अटेन्शन देतात कारण त्यांना वाटतच नाही की ते डिझर्व करतात चांगलं वागणूक, रिस्पेक्ट, समजून घेणं, साथ देणं, हेल्प करणं, सपोर्ट करणं. त्यामुळे स्वतःचं माइंड हे माइंड लाइक अ वॉटर ह्या कन्सेप्टने वागायला सुरुवात करा. ट्रस्ट मी, ह्या कन्सेप्टने नाती खूप सोपी होतील. ज्या वेळेला बोलायचं आहे त्या वेळेला मन मोकळ्यापणाने बोलून समोरच्याला न दुखवता आपण आपल्या मनातल्या गोष्टी कशा बोलायच्या ही सुद्धा एक कला आहे. त्यामुळे हा कन्सेप्ट माइंड लाईक अ वॉटर माझ्या मनाच्या खूप जवळ आहे आणि मला वाटलं की ह्या पॉडकास्ट थ्रू मी तुम्हाला शेअर करेन. कारण ओव्हर रिॲक्ट आणि अंडर रिॲक्ट करण्यात काही अर्थ नाही आहे. आपणसुद्धा त्याच तलावासारखं बनूया ज्या तलावात ज्या पद्धतीचा दगड पडला आहे त्याच पद्धतीने रिस्पॉन्ड करूया. थँक्यू सो मच. मी अरुंधती, मला फॉलो करा. माझं इंस्टाग्राम, फेसबुक आणि लिंक्डइन हँडल आहे अरुंधती साकरे. थँक्यू सो मच.